श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। सहाव्या ओळीवरचं विश्लेषण, निरूपणात्मक विश्लेषण काल सुरू झालं आणि आजही तोच भाग आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। सहावी ओवी, ओवी फार सुंदर, परमाणूचं म्हणजे पार्टिकल्स, मातीचे जे पार्टिकल्स असतात त्याचं उदाहरण देऊन माऊली सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे सगळं विश्व या विश्वामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे। परमाणूचिया मांदिया पृथ्वी पणेन वचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे नाजो। परमाणूंचे सगळे समुदाय वाऱ्याने वर उडतात खरे, तरी पण त्यांचे पृथ्वीपण किंवा मातीपण हे कधी संपत नाही, नष्ट होत नाही, नाहीसे होत नाही। आणि विश्वाच्या स्फूर्तीने निर्माण होणाऱ्या अनेक नाम रूप आकारांनी तो परमात्मा झाकला जात नाही। विश्वामध्ये त्या परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही, अजिबातच नाही। आज या सिद्धांताचा, या ओवीचा पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। कालची जी ओवी सुरुवात केली होती आपण, परमाणूच्या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया देवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो। काल अष्टावक्र गीतेतील आपण एक श्लोक, साकार मृतम विद्धि निराकारम तु निश्चलम एकत्वोपदेशेन न पुनर्भव संभवहा, म्हणजे आकार आकारासहित जे जे आहे की ज्याला आपण साकार म्हणतो, या साकार जगाला तू मिथ्या समज आणि निराकार जे जग आहे तेच नित्य आहे असं समज। व्यक्त आणि अव्यक्त दोन प्रकार असतात आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहिले आहे। तर त्यापैकी आत्मा जेव्हा व्यक्तात येतो तेव्हा हे देहाकृती स्पष्ट होते, या देहाकृतीमधून आत्मा निघून जातो तर मग तो अव्यक्तामध्ये जातो, जास्तीत जास्त काळ अव्यक्तामध्येच असतो। तर या यथार्थ तत्व उपदेशाने या तुझी संसारातील उत्पत्ती होणे आणि नाश होणे ही जी परंपरा आहे ही दूर होणार आहे। म्हणून चांगदेवा, तू आत्म्याला साक्षी भावानी पहा। आत्मा सर्व साक्षी आहे आणि साक्षी असूनच या जगाला तू पहा। त्यासाठी काय करावं लागेल, तुला अंतर्मुख व्हावं लागेल आणि अंतर्मुख व्हायला शिकला म्हणजे हळूहळू तुला आत्मबोध घडून येईल आणि एकदा का आत्मबोध झाला तर मग काय होईल, तुझा आत्माच सर्व साक्षी होईल, तुझा आत्माच सर्व व्यापक होईल आणि हे सगळं जग एक आहे, मुक्त आहे, चैतन्यमय आहे, क्रियारहित आहे, संगरहित आहे, इच्छारहित आहे असं तुला दिसून येईल। आणि आत्म्याचं एक ॲट्रिब्यूट असते की आत्मा हा शांत असतो, पण संसारी लोकांना किंवा या संसारामध्ये जे जास्त देहासक्त लोक असतात त्यांना हे कळत नाही। हा सगळा संभ्रम दूर झाल्यानंतर आपल्याला आत्मस्वरूप जर मिळालं, आपल्याला सद्गुरूचा बोध झाला आणि आत्मसाक्षात्कार झाला तर आपल्याला हे कळून येते, तोपर्यंत हे काही कळत नाही। अष्टावक्रांच्या गीतेमध्येच आणखीन एक सूत्र येत असते, त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयी प्रोतं यथार्थतः शुद्ध बुद्ध स्वरूपस्त्वं मागम क्षुद्र चित्ततां। हे सुद्धा सूत्र खूप महत्त्वाचं सूत्र आहे आणि पहिल्या सुरुवातीच्या प्रकरणामध्येच हे सगळं साक्षीभाव वगैरे आलेलं आहे। तर हे सारे विश्व तूच व्यापले आहेस, त्वया व्याप्तमिदं विश्वम, हे सारे विश्व तूच व्यापले आहेस, ते सर्व तुझ्यातच सामावले आहे देवा, आणि तू वास्तविक यथार्थतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. बोध करत आहे जनकाला. जनकाला विदेही म्हणायचे, कारण या अष्टावक्रांनी एवढी मोठी कृपा केलेली होती त्यांच्यावरती की हे सगळं ज्ञान त्यांना मिळालं होतं की सारे विश्व तूच व्यापले आहेस, तूच सर्व तुझ्यामध्ये सामावून घेतलंय, तू वास्तविक शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा किंवा चित्ताचा होऊ नकोस, असं जनकाला त्यांनी उपदेश केला होता. जगद्रूपाने एक परमात्माच नटलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपला सुंदर ग्रंथ अमृतानुभव, त्या अमृतामध्ये सुद्धा हाच विषय स्पष्ट त्यांनी केलेला आहे. समग्र दीप्ती घेता जेवी दीपूची हाता, तेवी जेचिया तत्वता शिवूची लाभे. माऊली म्हणतात की जर तुम्ही दिव्याचा प्रकाश पूर्णपणे पकडायला जाल तर तो प्रकाश तर पकडला जाणार नाही, पण तो दिवा हातात येईल. तसे तुम्ही प्रकृती म्हणजे शक्ती हिला हातात घ्यायला गेलात तर तो मग शिवच म्हणजे आत्माच हातात येईल, कारण शिव आणि शक्ती हे दोघं नाहीच. शिव आणि शक्ती हे दोन्ही वेगवेगळे नाहीतच. अलंकार घेतला की आपोआपच सोनं आपल्या हातामध्ये येते, ती लाट घेतली की पाणी हातात येणारच आहे. त्याप्रमाणे जग हातात घ्यायला गेला तर तो परमात्मा नक्कीच हाती येतो, कारण ह्या जगामध्ये सर्वत्र परमात्माच भरला आहे. पण ती आपल्याला दृष्टी अशी पाहिजे पाहण्याची, देहदृष्टीने जर आपण जगाला हातात घ्यायला जाऊ तर आपण त्या जगात जाऊन फसू, पण आत्मदृष्टीने आत्मभावाने जर आपण त्या जगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर सर्वत्र आत्माच आत्मा आत्माच आत्मा असा दिसेल. असं वाटेल की हे सगळं जग जणू काही आत्मरूपी दिव्यानी अशी दिवाळी झालेली आहे, सर्वत्रच ते आत्मेच ठाई ठाई भरलेले आहे. जे आत्मज्ञानी महात्म्य असतात त्यांना असा अनुभव येतो. म्हणून ही जी सहावी ओवी आहे, परमाणूंची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया, देवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो. तर या ओवीमधून माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना असाच बोध करून दिला आहे. वारा आला की पृथ्वीवरील परमाणूचे कण धुळीच्या रूपाने आकाशामध्ये वर उडतात, तरी पण त्यांचे पृथ्वी पण लोपत नाही. ते काय पृथ्वीला वर घेऊन जातात का? नाही, गुरुत्वाकर्षणामुळे ते कण खाली येणारच आहेत. काही वेळ अंतराळात राहतील पण नंतर ते खाली येतातच, कारण त्या धुळीच्या कणांमध्ये पृथ्वीशिवाय दुसरं काही तत्व नाहीच आहे. त्याप्रमाणे विश्वामध्ये परमात्म्या शिवाय दुसरं काहीच नाही आहे, असं परत परत माऊली बजावून सांगत आहे चांगदेव महाराजांना. एक उपनिषद असतो, त्याला बृहदारण्य उपनिषद म्हणतात, बृहदारण्य उपनिषद. आता असं तर आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाही, पण आता या बहाण्यानी, या चांगदेव 65 बहाण्यानी थोडंसं इकडून तिकडून मिळवलेलं हे सगळं फार उपयोगाचं ठरत आहे आणि खूप महत्त्वाचं ठरत आहे. अयम आत्मा हि ब्रह्मेव सर्वात्मकतया स्थिताः इथा इति निर्धारितं श्रुत्या बृहदारण्य संस्थया. तर हा बृहदारण्य उपनिषद ज्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे की सर्वात्म स्वरूपामध्ये स्थित असलेला हा आत्माच ब्रह्म आहे. अयम आत्मा हि ब्रह्मेव सर्वात्मकतया स्थित, सर्वात्म स्वरूपामध्ये स्थित असलेला अयम आत्मा हा आत्माच ही ब्रह्मेव हा ब्रह्म आहे. सर्वात्म स्वरूपात स्थित असलेला हा आत्माच हा ब्रह्म आहे, असे बृहदारण्य उपनिषदाने निर्धारित केलेले आहे. आणि तो आत्माच ब्रह्ममय असून ज्ञानस्वरूप सुद्धा आहे. आत्मा स्वतः ज्ञानाची मूर्ती आहे किंवा ज्ञानाचं लक्षण आहे आणि ज्ञानस्वरूपही तो आत्माच असतो. परत अष्टावक्र गीतेचाच अजून एक रेफरन्स आपल्याला येतो. ब्रह्मस्तंभ पर्यंत महमेवेति निश्चय निर्विकल्पा शुचि शांत प्राप्ता प्राप्त विनिर्वृता. ब्रह्मस्तंभ पर्यंत ही युनिक भाषा आहे बरं का अष्टावक्राची. हे शब्द फक्त अष्टावक्र गीतेमध्ये आहे. ब्रह्मस्तंभ पर्यंत ज्या लोकांनी साई सच्चरित्र, शिर्डीच्या साईबाबांचं सच्चरित्र आहे, श्री साई सच्चरित्र हेमाळपंतांनी लिहिलेलं आहे, त्या हेमाळपंतांच्या ओव्यांमध्ये हे ब्रह्मस्तंभ पर्यंत ही भाषा फार वापरलेली आहे. हेमाळपंत फार मोठे अभ्यासक होते महाराष्ट्र समाजावर, त्यांचाही फार मोठा एक त्यांचा उपकार आहे. त्यांनीसुद्धा इतक्या सुंदर ओव्या रचलेल्या आहे. त्यांच्या ओव्या एकनाथी भागवताच्या तोडीच्या ओव्या आहेत. असा सुंदर ग्रंथ, फार दुर्मिळ ग्रंथ आहेत बरं हे, फारच दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्या ओव्यांची जडण घडण, मांडणी, पद्धत एकंदरीत जर पाहाल तर फारच सौंदर्ययुक्त ते साई सच्चरित्र आहे हेमाळपंतांनी लिहिलेलं आहे. तर ब्रह्मस्तंभ पर्यंत महम वेती निश्चयो निर्विकल्पा शुचिः शांतः प्राप्ता प्राप्त विनिवृत्तः. ब्रह्मापासून गवताच्या काळीपर्यंत, ब्रह्मस्तंभपर्यंत म्हणजे ब्रह्मापासून तर गवताच्या काळीपर्यंत सर्वत्र मीच मी आहे. महमेवेति निश्चयो, ही निश्चित तू समजून घे जनक राजा की या ब्रह्मापासून गवताच्या काळीपर्यंत सर्व तूच तू आहेस. अशी अनुभूती प्राप्त केलेला आणि सर्व रूपांमध्ये समावलेला संकल्परहित शुद्ध स्वरूप, शांत, लाभ अलाभरहित, लाभ आणि हानिरहित तो पुरुषच आत्मानंदामध्ये परिपूर्ण असतो. म्हणजे त्या पुरुषामधला आत्माच परमात्मा असतो. मग चांगदेवाला का सांगत आहे परत परत माऊली? कारण माऊलींना चांगदेवाला आत्मज्ञानी करायचं आहे. अनेक ज्ञान चांगदेवाला आहेत पण त्याला आत्मज्ञान नाही आहे. तर चांगदेवाला आत्मज्ञान मिळावं यासाठी ही कळवळ आहे आणि यासाठी या 65 ओव्यांची खटपट माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे आणि या 65 ओवीरूपी पत्र चांगदेवांना लिहिलेलं आहे. चांगदेव हे महान योगी आणि पूजा अर्चा करणारे तपस्वीसुद्धा होते. फार गहन पूजा अर्चासुद्धा करायचे. ते भारतामधील अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली होती. जो जेव्हा ते होते प्रत्येक वेळी 100-100 वर्ष जगायचे तर त्यावेळी ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचे. तथापि खऱ्या देवाची ओळख त्यांना नव्हती. कारण जेव्हापर्यंत आपल्याला अहंकार वेष्टू नसतो किंवा आवरण अहंकाराचा संपत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं आपल्यापेक्षा इन्फेरियर वाटते. सगळं जग हे दुय्यम श्रेणीचं वाटते, आपण सुपेरियर वाटतो. इतर अनेक चांगल्या गोष्टी चांगदेव महाराजांच्या ठिकाणी होत्या, फक्त नव्हते ते आत्मज्ञान. आणि तो खरा देव, खरा परमात्मा सोडून त्यांची भटकंती इकडे तिकडे चाललेली होती. माऊली ज्ञानेश्वरांना त्यांची दया आली होती आणि चांगदेव 65 व्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभंग गाथेमध्ये सुद्धा काही अभंग लिहिले होते. त्याच्यामध्ये चांगदेवांना ते मेसेज देत होते. त्यातसुद्धा चांगदेवांच्या माध्यमातून किंवा चांगदेवाच्या माध्यमातून चांगदेवासारख्या लोकांना एक मेसेज होता. आपण तर आपली काही योग्यताच नाही पण तरीसुद्धा मेसेज फार सोपा सोपा होता. निर्जीवा दगडांची काय करीसी सेवा. आपल्या देवळांमध्ये देव असतात, दगड असतात ना, तर माऊली काय म्हणतात? निर्जीवा दगडांची काय करीसी सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय. अरे दुर्दैवी माणसा, तो दगडाचा देव तुला काय देणार आहे? खरा देव तो तुझ्या हातमध्ये आहे राजा. त्या खऱ्या देवाला सोडून त्या दगडाच्या देवाची काय पूजा करणार? आणि जो देणार आहे, जे ज्या चैतन्याची अनुभूती तिथून होऊ शकते, ते माणूस घ्यायला तयार नाही आहे. कारण माणूस जातो तिथे पटकन डोकं टेकवतो, मला काय पाहिजे देवा, मला हे दे देवा, मला ते दे देवा, मला ते दे देवा, माझं असं झालं तर मग मी तुला 1 किलो पेढे देईल, इतकं बोलून येऊन जातो. पण तिथे शांत बसून आपल्या आतमध्ये जात नाही, स्वतःच्या आतमध्ये उतरत नाही, स्वतःच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला तो पाहत नाही, त्याच्याशी डायलॉग करत नाही. माऊली म्हणतात, निर्जीवा दगडांची काय करशी सेवा, तो तुझं निर्दयवाक देईल काय, कवणे गुणे भुली पडली गवारा, कवणे गुणे भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा नोळखसे. तीर्थाचं जे माहेर घर आहे, जे तुझ्या हातमध्ये लपलेलं आहे, त्याला तर तू ओळखतच नाही राजा. अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदयभूनी आत्माराम. हे चांगदेवा, अष्टोत्तरशे 1800 तीर्थ ज्याच्या चरणात आहे, तो तुझ्या हृदयी भुवनी आत्मारामो, तुझ्या हृदयात असलेला, तुझ्या अंतरस्थ, तुझ्या हृदयस्थ असलेला आत्माराम, त्याच्या चरणाशी तर 78 तीर्थ आहेत. ते तुला कळे कशा कळतील. देव जवळी असता जासी आना तीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञान देव. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव जवळी असता जासी आना तीर्था, इतक्या जवळ देव असून नाना प्रकारच्या तीर्थांना जातोस, मुकलासी आता म्हणे ज्ञान देव. अरे म्हणून तू वाट चुकलास, हे फक्त चांगदेवानाचा उपदेश नाही आहे, ह्या आम्हा तुम्हा सर्वांना हा उपदेश आहे. कोणता उपदेश आहे, की परमात्मा जो देव तो आपल्या आतमध्येच आहे. हा अभंग फक्त चांगदेवापुरता मर्यादित नाही, तर वाट चुकलेल्या आपल्यासारख्या सर्वच भक्तांसाठी दृष्टी उघडणार आहे. या अभंगातून आपल्याच देहामध्ये सदैव वास करणाऱ्या आत्मदेवाला ओळखून त्याचे ज्ञान करून आत्मज्ञानी व्हावे, हेच माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे, किंवा तुमच्या आमच्यासारख्या लोकांना सुद्धा सांगत आहे. आता माऊलीचे अभंग ज्या लेवलवरून माऊली बोलत आहे, ती लेवल आपण कशी गाठणार, आपली काय योग्यता असणार, आपण काय समजतो. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती साधं सोपं आहे, याचा अर्थ काय लावतो आपण. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, देवळात जा क्षणभर उभा राहा पण घरी येऊन जा, याच्याने खरोखर देव मिळेल का, आणि माऊलीला असं म्हणायचं असेल का. तिने मुक्तीचारी साधी येल्या, चारही प्रकारच्या मुक्ती साधन होतील का. चार प्रकारच्या मुक्ती अशा कशा साधल्या जातील, फक्त देवाच्या दारात उभं राहून थोडी जमणार आहे ते, तर त्याची काहीतरी पद्धत असेल. कशाला म्हटलं असेल माऊलीने देवाचं, जा. माऊली परत परत म्हणते की तुम्ही आतमध्ये जा, स्वतःच्या आतमध्ये जा, अंतर्मुख व्हा. अंतर्मुख व्हा म्हणजे काय, अंतर्मुख व्हा म्हणजे निरंतर ध्यानमग्न व्हा. पळभर जरी व्यवस्थित ध्यान केलं समाधीपर्यंतचं, ध्यान कसं असते, यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी, हा जो अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहे, या पायऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला क्षणभर जरी साधता आला, एक क्षण जरी तुम्ही त्या समाधीचा अनुभव घेतला, तरी चारही मुक्ती तुम्ही साधू शकता. चार मुक्ती कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, त्या काय काय असतात, हे सगळं नंतर आपण घेऊ, ज्यावेळी आपण हरिपाठ घ्यायला सुरुवात करू तेव्हा आपण हे सगळं घेऊ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नुसतं तोंडामुळे हरी हरी म्हटल्याने होऊन जाईल का, पण ती कशी पद्धत आहे, कशाप्रकारे करावं, कशाप्रकारे होईल, हे सगळं तो वेगळा विषय. आणि ज्यावेळी आपण हरिपाठावर सुद्धा, आपण जसं ज्ञाने चांगदेव 65 करतोय, तसं कधीतरी आपण हरिपाठावर सुद्धा हे निरूपण विश्लेषण करू, त्यावेळी आपल्याला कळेल की हरिपाठसुद्धा जो घराघरात गल्लोगल्ल्या मंडळामंडळामध्ये करतात, तो हरिपाठ किती गहन आहे आणि त्याचा आपल्या जीवनावरती केवढा मोठा प्रभाव आहे आणि किती इम्पॅक्टफुल तो हरिपाठ आहे, हे त्या हरिपाठाच्या वेळी आपल्याला कळेल. तुर्तास परमाणूची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकवेना जो ही सहावी ओवी, या सहाव्या ओवीवरचं पूर्ण निरूपण आपण ऐकलं आणि विश्लेषणसुद्धा याचं झालं आणि सहाव्या ओवीतील सिद्धांत की तुम्ही डिफरेन्शिएट करण्याचा प्रयत्न कराल तर डिफरेन्शिएशननी होणार नाही, तुम्हाला समेशन करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. डिफरेन्शिएशननी होणार नाही. डिफरेन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस, कॅल्क्युलस प्रकार असतात गणितामध्ये दोन, तर त्यापैकी डिफरेन्शियलनी आपण डिफरन्स करतो किंवा रेट्स काढतो, डीवाय बाय डीएक्स करतो. गणिताचे विद्यार्थी असतील, तज्ज्ञ असतील, त्यांना कळेल. आणि इंटिग्रेशननी एक लिमिट देऊन तिथपर्यंतच्या सगळ्या गोष्टीचं समेशन आपण करतो, एका लिमिटपर्यंतच्या. तर इथे म्हणत आहे की परमाणूची या मांदिया पृथ्वीपण नवचेची वाया, म्हणून डिफरेन्शिएशननी काम चालणार नाही, ते सगळं इंटिग्रलच आहे, सर्व प्रकार इंटिग्रलच आहेत. म्हणजे तेच माती आहे, तेच कण आहे, तेच सँड सिल्ट क्ले पार्टिकल्स आहेत, सगळं काही तेच आहेत. तर ही सुंदर ओवी आज इथे आपण संपवणार आहे, पण संपवायच्या आधी एक या ओवीचं परत एकदा उच्चारण करणं आवश्यक आहे. परमाणूंच्या मांदिया पृथ्वीपणे नवचेची विया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे नाजो. अशा प्रकारे दोन दिवस आपण हे या सहाव्या ओवीवरचं निरूपण आणि त्याचं विश्लेषण ऐकलं. उद्या सातवी ओवी घेऊया आणि आज इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.